नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज दनपारा घानाच्या संसदेंत उलोवप केले आनी 11 भारतीय समुदायाकडे संवाद सादलो. घानाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आनी निमण्या दिसा मोदी हांणी 11 एनक्रुमा स्मारकाक भेट दिली. प्रधानमंत्री मोदी हांणी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी मामा हांणी प्रतिनिधीमंडळ स्तरावेली चर्चा केली आनी दोनूय देशांनी तांचे संबंध व्यापक भागीदारी मेरेन वाडोवपाचेर सहमती दर्शयली. शेती, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, मानका, आयुर्वेद आनी पारंपारीक वखदां ह्या क्षेत्रांतल्या 4 समजिकायेच्या कबलाती आनी 2 देशांमदले संयुक्त आयोग यंत्रणा हाचेर सय जाली. मोदींच्या प्रतिश्ठीत राजकारणी आनी प्रभावी जागतीक फुडारपणाची दखल घेत जॉन महामा हांणी तांकां घाना ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हो राष्ट्रीय सन्मान प्रदान केलो. हे वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे की
सम्मान के लिए मैं 140 करोड़ भारतीयों की तरफ से घाना के लोगों का आभार व्यक्त करता हूं. आई डेडिकेट इट टू द एंड्योरिंग फ्रेंडशिप एंड शेयर्ड वैल्यूज दैट बाइंड इंडिया एंड घाना.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज राती त्रिनिदाद आणि टॉबेगो पावतले. ते त्रिनिदाद आणि टॉबेगोचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांचे वांगडा द्विपक्षीय संबंध अधिक घटमूट करपाचे चर्चा करतले. भारतीय स्थलांतरीत त्रिनिदाद आणि टॉबेगोतले भारताचे उच्चायुक्त डॉ प्रदीप राजपुरोहित हांणी आकाशवाणीक दिल्ल्या विशेष मुलाखतीत प्रधानमंत्री मोदींच्या देशाच्या भेटीच्या वेगवेगळ्या तासांचेर उजवाड घालो. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी दहशतवादाबाबत भारताच्या भूमिकेक तेको दिवंक नाशिल्ल्याबद्दल पश्चिमातल्या देशांचेर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आनी अधिक एकत्रित जागतीक प्रतिसादाच्या गरजेचेर भर दिलो. वॉशिंग्टनात जाल्ल्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रस्नाक जाप दितना डॉ जयशंकर हांणी म्हळे की हे एक सत्य आसा की जेन्ना कांय हेर देश दहशतवादाचे बळी पडटात तेन्ना ते स्वतः जे भूमिका घेतात ती आता भूमिका घेनात. हे बाबतीत भारत अधिक सुसंगत आणि तत्वनिष्ठ उरला. भारत आणि पाकिस्तानामधल्या झूजबंदीचेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या टिप्पणीचेर डॉ जयशंकर हांणी म्हळे की
The record of what happened at that time was very clear. And the ceasefire was something which was negotiated between the DGMOs of the 2 countries. So I will leave it at that.
देशातल्या आदिवासी गावांची उदरगत करपा खातीर केंद्र सरकारान केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालया वतीन 79,000 कोटींची तजवीज केल्या अशी माहिती केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री जुआल ओराम हांणी दिली.
कमी नाही, 79,000 करोड हमारा बजेट है ये 3 साल में खर्चा करना. आप जितना काम करेंगे हम उतना पैसा आपको देंगे. कि मुख्यमंत्री नॉर्मली ट्राइबल मिनिस्ट्री को रखते नहीं है. इस विभाग को स्वयं मुख्यमंत्री रखना ये मैंने देखा नहीं है. और ये प्रमोद सावंत जी ने किया है, इसलिए मैं बहुत जोर से उनको बधाई देता हूँ.
धरती आबा जनभागीदारी अभियान या येवजणेचे आयज गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हाजिरेत तांच्या हस्तुकी उक्तावण जाले. क्रिकेटात बर्मिंगहमातल्या एजबेस्टन हांगा एंडरसन तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी खेळात भारतान इंग्लंडा आड 5-3 धावण्यो केल्यो. कर्णधार शुभमन गिल हाणें 114 धावण्या सयत आनी रविंद्र जडेजा हाणें 41 धावण्या सयत खेळटाले. यशस्वी जयस्वालानूय 87 धावण्यांचे योगदान दिले. इंग्लंडाकडच्यान क्रिस वॉक्सन 2 बळी घेतले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरात कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच फुडल्या 6 दिसांत देशांतल्या उदेंत मध्य वायव्य आनी ईशान्य भागांचेर गडगड आनी वीज पडपा वांगडा हलको ते मध्यम पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ RK जानेमानी हांणी सांगले की आयज कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, उदेंत राजस्थान आनी कर्नाटकात घोग्यांनी पावस पडपाच्या फाटभुंयेर रेड अलर्ट जारी केल्लो. फुडल्या 2 दिसां खातीर ओडिशा, उदेंत मध्य प्रदेश, गुजरात आनी अरुणाचल प्रदेशांत ऑरेंज अलर्ट जारी केला अशें तांणी सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.